आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पाईप गॅस सुविधा उपलब्ध असलेल्या विभागांमध्ये LPG पुरवठा बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. भारतीय न्यायसंहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विधिमंडळात एकमतानं मंजूर. आगामी आर्थिक वर्षात भारताचा GDP वाढीचा दर 7.1% राहील असा S&P ग्लोबलचा अंदाज. आणि आदिवासी समाजासाठीच्या पहिल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांचं आज छत्तीसगडमध्ये उद्घाटन. पाईप गॅस सुविधा उपलब्ध असलेल्या विभागांमध्ये LPG पुरवठा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. PNG सुविधा उपलब्ध असूनही LPG वर अवलंबून राहणाऱ्या ग्राहकांना 3 महिन्यात PNG ची जोडणी घ्यावी लागेल असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं काल प्रसिद्ध केलेल्या दिशानिर्देशात म्हटलं आहे. पाईप गॅस जोडणी देणं तांत्रिकदृष्ट्या शक्य नसेल तर पुरवठादाराकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यावर LPG जोडणी कायम ठेवता येईल असं या निर्देशात स्पष्ट केलं आहे. देशात इंधनाची कमतरता नसल्याचा निर्वाळा भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियमनं आज दिला. LPG कच्चं तेल, पेट्रोल, डिझेल आणि विमानाच्या इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा साखळी सुरळीत आहे असं समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात इंधनाचा तुटवडा असल्याच्या बातम्या पसरत असून त्या पूर्णपणे निराधार आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊन इंधनाचा साठा करू नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे. दरम्यान प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत तसंच इतर योजनांतर्गत दिल्या जाणाऱ्या LPG सिलेंडरच्या नोंदणीचा कालावधी वाढवल्याच्या बातम्या समाज माध्यमावर प्रसारित होत आहेत. मात्र या बातम्या खोट्या आणि निराधार असल्याचं स्पष्टीकरण पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं दिलं आहे. शहरी भागात सिलेंडर नोंदणीसाठी 25 दिवस तर ग्रामीण भागात 45 दिवसांचा कालावधी कायम असून त्यात कोणताही बदल केलेला नाही. नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षावर चर्चा करण्यासाठी सरकारने आज संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. दरम्यान आज विरोधी पक्ष सदस्यांनी देशात सुरू असलेल्या गॅस टंचाईवरून संसद परिसरात निदर्शनं केली. भारतीय न्यायसंहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमतानं मंजूर झालं. ऍसिड हल्ल्यातील पीडितेचं नाव उघड करू नये तसंच डिजिटल माध्यमांवर महिलेची बदनामी केली तर तो विनयभंग समजला जाईल अशा तरतुदी या विधेयकात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक विधान परिषदेत मांडलं आणि यातल्या तरतुदींची माहिती दिली. अशा प्रकारचे विशेष कायदे आणि तरतुदींच्या दुरुपयोगासंदर्भातल्या घटनांचं विश्लेषण करणं, त्यानुसार नियम किंवा कायद्यांमध्ये बदल करणं किंवा संरक्षण देण्याबाबत शिफारशी करण्यासाठी पोलीस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या समितीत एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश असेल. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प उभारण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं वनमंत्री गणेश नाईक विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात म्हणाले. नाना पटोले, किशोर जोरगेवार यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात छत्तीसगड राज्यातून हत्तीचा कळप आला असून यामुळे शेतपिकाचं मोठं नुकसान झाल्याचं नाना पटोले यांनी उपस्थित केलं. या कळपाला छत्तीसगडकडे जाण्यासाठी मार्ग खुला करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली. यावर कारवाई केली जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं होतं. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीची प्रलंबित निवडणूक येत्या 2 ते 3 महिन्यात पारदर्शक पद्धतीनं घेतली जाईल असं आश्वासन मंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. महाराष्ट्र कुळवहिवाट आणि शेतजमीन कायदे सुधारणा विधेयक 2026 आज विधान परिषदेत मंजूर झालं. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा विधेयक 2026 विधान परिषदेत मंजूर झालं. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन 2025 या धोरणांतर्गत वर्ष 2035 पर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रिक करायची योजना असल्याचा पुनरुच्चार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केला. राज्यातल्या पर्यटनाबाबत कलम 260 अन्वये सरकारनं मांडलेल्या प्रस्तावाच्या वेळी ते बोलत होते. महामंडळाकडच्या 8 वर्ष जुन्या बसचं रुपांतर हायब्रिड किंवा इलेक्ट्रिक बसमध्ये करण्याचं धोरण महामंडळानं हाती घेतलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. याबाबत ते म्हणाले.
एसटी महामंडळानं निर्णय घेतलेला आहे की 2035 पर्यंत एसटी महामंडळामध्ये एकही डिझेल किंवा पेट्रोलची गाडी नसेल, सर्वच्या सर्व गाड्या ह्या इलेक्ट्रिक व्हेकल असतील.
या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा 2026-27 या आर्थिक वर्षासाठी GDP अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7.1% राहील असा अंदाज स्टँडर्ड अँड पुअर्स ग्लोबलनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात व्यक्त केला आहे. भारत जगातल्या सर्वात वेगानं वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक राहील. जागतिक स्तरावर ऊर्जा किमतींमध्ये अस्थिरता कायम असली तरी महागाई दर नियंत्रणात राहून तो सुमारे 4.3% राहील असा अंदाज अहवालात व्यक्त केला आहे. कोविडनंतरच्या काळात देशभरात सुमारे 1024 नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली. यासोबतच सध्या सुरू असलेल्या गाड्यांना 4,651 नवीन डबेही जोडण्यात आले आहेत. तिकीट आरक्षणाची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी रेल्वेने अनेक उपाययोजना केल्या आहेत असं ते म्हणाले.
जो बिचौलिये और टाउट्स टिकट को तुरंत लेना चाहते हैं उसके ऊपर बहुत कड़ी कार्रवाई हुई है. 3 करोड़ से ज्यादा फेक अकाउंट हटाए गए और कई जगह टेक्नोलॉजी के माध्यम से एक साथ टिकट बुक कर देते थे वो करीब करीब बहुत बड़ी मात्रा में उसको समाप्त कर दिया गया है. आज जेन्युइन पैसेंजर्स को कन्फर्म टिकट मिलने लगा है.
रेल्वे मार्गांच्या सुरक्षेसाठी सरकार 1,20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करत असून सुरक्षेवर अधिक लक्ष केंद्रित केल्यामुळे रेल्वे अपघातांमध्ये 90% घट झाली आहे असं रेल्वेमंत्री यावेळी म्हणाले. लोकसभेत आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन वित्त विधेयक 2026 वरच्या चर्चेला उत्तर देत आहेत. सद्यस्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव आणि पणन विभागाच्या सचिवांची समिती स्थापन करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. राज्यातला कांदा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी दीर्घकालीन पर्यायांची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कांदा प्रश्नाबाबत विधानभवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. कांदा व्यापारातले गैरप्रकार रोखणे कांद्याची निर्यात वाढवून त्याचे दर स्थिर ठेवणं आदी केंद्र सरकारशी निगडीत विषयांबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याबरोबर बैठक घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ कृषीमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. आदिवासी समाजासाठीची पहिली खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा आजपासून छत्तीसगडमध्ये सुरू होत आहे. ती 3 एप्रिलपर्यंत चालेल. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते आज संध्याकाळी रायपूर इथं या स्पर्धांचं उद्घाटन होणार आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर जगदलपूर आणि अंबिकापूर या 3 शहरात या स्पर्धा होणार असून अॅथलेटिक्स हॉकी फुटबॉल तिरंदाजी कुस्ती भारोत्तोलन आदी 7 क्रीडाप्रकारांचा त्यात समावेश आहे. मल्लखांब आणि कबड्डी या खेळांचे प्रदर्शनीय सामने होतील. देशातली 30 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातले मिळून 3,000 जास्त आदिवासी खेळाडू या महोत्सवात सहभागी होणार आहेत. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते काल मुंबईत 15 उत्कृष्ट युवा उद्योजक आणि नवोन्मेषकांना इंडिया टुडे समूह आणि महिंद्रातर्फे ड्रायव्हर्स ऑफ चेंज 2026 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रभावी उद्योगांमध्ये रुपांतरित केल्याबद्दल तसंच देशातल्या स्टार्टअप संस्कृतीला चालना दिल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचं अभिनंदन केलं. नाशिक जिल्हा परिषदेचा 59.14 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी AI प्रशिक्षण दिव्यांगांसाठी तंत्रस्नेही अभिनव योजनांवर भर दिला आहे. खेळाडूंसाठी सुपर 25 क्रीडा प्रबोधिनी योजना राबवणार असल्याचं नमूद केलं आहे. तसंच शेतकरी विद्यार्थी आणि महिलांसाठी विशेष योजना अर्थसंकल्पात सादर केल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पाईप गॅस सुविधा उपलब्ध असलेल्या विभागांमध्ये LPG पुरवठा बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विधिमंडळात एकमतानं मंजूर. आगामी आर्थिक वर्षात भारताचा GDP वाढीचा दर 7.1% राहील असा S&P ग्लोबलचा अंदाज. आणि आदिवासी समाजासाठीच्या पहिल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांचं आज छत्तीसगडमध्ये उद्घाटन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.